मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या आपल्या आज के दिन इतिहास में क्या हुआ था इस सेगमेंट में जसं आपण जाणून घेतलं आजच्याच दिवशी भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव या तिघांनाही फासावर चढवण्यात आलं होतं. 85 वर्ष झाले आज या संपूर्ण घटनेला, तरी संपूर्ण देशासाठी भगत सिंग ही पसनाल होती. सोबतच तत्कालीन सर्व क्रांतिकारक जी लोक ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्राणांचं बलिदान दिलं या सगळ्यांना संपूर्ण देश आजही सलाम करतो. पण नाशिक झालं काय माहिती आहे का, ह्या सगळ्या मंडळींचे जे विचार होते, जे डेडिकेशन होतं, जी भावना होती स्वातंत्र्योत्तर भारताबद्दलचं, त्यांचं जे काय स्वप्न होतं, या सगळ्या स्वप्नांना आपण ना कुठेतरी खूप जास्त विसरत चाललो आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझ्या देशातल्या तरुणांना काय करावं ही गोष्ट भगतसिंगांच्या डोक्यामध्ये पक्की होती. राजगुरूला हे माहिती होतं की सक्षम आणि साक्षर पिढी घडवण्यासाठी युवक आणि समाज किती महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. सुखदेवानं स्वतःच्या बोलण्यामधून, भाषणांमधून या गोष्टींचा पुरस्कार कायम केला आहे. पण नाशिक आपण ना कुठेतरी फक्त एक दिवस आला की नारेबाजी होते की या सगळ्यांबद्दल बोललं जातं, त्यांच्या जीवनपटाचा आढावा घेतला जातो आणि नंतर ती गोष्ट विसरल्यात जमा होते. आजची तरुण मंडळी जी आहे ना, ती खूप जास्त विचार करून वागणारी आहे. भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या मनात तीव्र संताप आहे आणि भ्रष्टाचाराला कुठंही खत पाणी माझ्याकडून घातलं जाणार नाही यासाठी आग्रही असणारी पोरं आपल्याला आजही दिसत आहे. आजही आपण ती लोकं पाहू शकतो जी येस स्वतःची प्रगती ह्यासोबतच स्वतःचं कर्तव्य देशाप्रती, स्वतःच्या राष्ट्राप्रती, प्रति शहराप्रती जरा जाणून या सगळ्या लोकांना सलाम करत यांनी या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचा जो संदेश आहे, जो विचार आहे, तो आणखीन जास्त रुजवावा लोकांमध्ये, हीच एक भावना आहे. थोड्याच वेळात 4 ट्रॅक्स प्ले करतोय मॉर्निंग नंबर 1 मध्ये एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात. आपल्याला आजही बोलायचं आहे, जस्ट स्टे ट्यून्ड, बजाते राहो.